खंड पाचवा, प्रकरण विसावे, मजुरांशी संबंध। चंपारण्यातील कमिटीचे काम मी आटपीत आहे। इतक्यात खेडा जिल्ह्यातील शेतीचे नुकसान व सारा माफी यासंबंधी मोहनलाल पंड्या व शंकरलाल परीख यांचे मला पत्र आले। तिकडे जाऊन लोकांचे नेतृत्व स्वीकारण्याबद्दल त्यांनी आग्रह केला। जाग्यावर जाऊन तपास केल्याखेरीज सल्ला देण्याची माझी इच्छा नव्हती, शक्ती किंवा हिंमतही नव्हती। दुसरीकडून श्रीमती अनुसयाबाईंचे पत्र त्यांच्या मजूर संघासंबंधी आले होते। मजुरांचे पगार तुटपुंजे होते, पगारवाढीची त्यांची मागणी फार काळापासूनची होती। याबाबतीत त्यांचे मार्गदर्शन करण्याची मला हौस होती। हे प्रमाणात छोटेसे वाटणारे कामही मी दूर राहून करू शकेन अशी माझी शक्ती नव्हती। म्हणून मी पहिली संधी सापडताच समक्ष अहमदाबादला गेलो। मला असे वाटले होते की दोन्ही कामांचा तपास करून थोड्याच दिवसात मी परत चंपारण्याला येईन आणि तेथील विधायक कामाची देखरेख करू लागेन। पण अहमदाबादला पोचल्यानंतर अशी एक एक कामे निघू लागली की मला कितीतरी दिवस चंपारण्याला जाता आले नाही व चालू केलेल्या शाळा एकामागून एक बंद पडल्या। मी व माझ्या सोबत्यांनी कितीतरी मनोराज्य रचली होती, परंतु तूर्त तरी ती ढासळून पडली। चंपारण्यामध्ये गाव शाळा व गाव सफाई याखेरीज गोरक्षणाचे काम मी हाती घेतले होते। गोशाळा व हिंदी प्रचार या कामांचा मक्ता मारवाडी बंधूंनी घेतलेला आहे असे माझ्या प्रवासामध्ये लक्षात येऊन चुकले होते। बेतियामध्ये एका मारवाडी गृहस्थाने आपल्या धर्मशाळेत मला आश्रय दिला होता आणि तेथील इतर मारवाडी गृहस्थांनी आपल्या गोपालनाच्या कामामध्ये मला रस उत्पन्न केला होता। गोरक्षणासंबंधी आज माझे ते विचार आहेत, तेच यावेळीही बनून गेले होते। गोरक्षण म्हणजे गोवंशवृद्धी, गोजाती सुधारणा, बैलांकडून नियमशीर काम घेणे, गोशाळेचे नमुनेदार दुग्धालय बनविणे वगैरे। या कामी मारवाडी बंधूंनी भरपूर मदत देण्याचे वचन मला दिले, पण मी चंपारण्यामध्ये स्थिर राहू न शकल्यामुळे ते काम अर्धवटच राहिले। बेतियामध्ये गोशाळा तर आजही चालू आहेत, पण ती आदर्श दुग्धालये बनू शकली नाही। चंपारण्यातील बैलांकडून अद्यापही त्यांच्या शक्तीपलीकडे काम घेण्यात येते। नावाचे हिंदू अजूनही बैलांना निर्दयपणे झोडपतात व धर्माला बट्टा आणतात। हे शल्य माझ्या हृदयामध्ये कायमचे राहून गेले आहे। जेव्हा जेव्हा मी चंपारण्याला जातो तेव्हा तेव्हा या अगत्याच्या परंतु अर्धवट राहिलेल्या कामाचे स्मरण होऊन उसासा टाकतो आणि ही कामे अर्धवट सोडून गेल्याबद्दल मारवाडी बंधू व बिहारी लोक मला प्रेमपूर्वक दोष देतात ते मी मुकाट्याने ऐकून घेतो। शाळांचे काम या नाही त्या रीतीने येथे नाही पण दुसरीकडे चालू आहे, पण गोसेवेच्या कार्यक्रमाने मूळच धरले नव्हते, त्यामुळे त्याला योजल्याप्रमाणे वळण देता आले नाही। अहमदाबादमध्येच खेडा जिल्ह्यांतील कामासंबंधी सल्ला मसलती चालू होत्या। त्या मुदतीतच मी मजुरांचे काम हाती घेतले। माझी स्थिती अतिशय नाजूक होती। मजुरांचा पक्ष मला अतिशय बळकट दिसला। श्रीमती अनुसयाबाईंना आपल्या सख्ख्या भावाबरोबरच लढावे लागणार होते। मजूर व मालक यामधील या दुःखद युद्धामध्ये श्रीयुत अंबालाल साराभाईंनी प्रामुख्याने भाग घेतला होता। गिरणी मालकांशी माझा सलोख्याचा संबंध होता। त्यांच्याबरोबर लढणे माझ्या जीवावर येत होते। त्यांच्याबरोबर वाटाघाटी करून मी त्यांना मजुरांच्या मागणीसंबंधी पंच नेमण्याबद्दल विनविले, परंतु आपल्या व मजुरांच्या मध्ये पंचांनी मध्यस्थी करावी हेच मालकांना योग्य वाटेना। मजुरांना मी संप पुकारण्याचा सल्ला दिला। तो सल्ला देण्यापूर्वी मजूर व मजुरांचे पुढारी यांच्याशी भरपूर परिचय करून घेतला। त्यांना संपाच्या अटी समजावून दिल्या, त्या अशा: काही झाले तरी शांतीभंग करावयाचा नाही, ज्यांची कामावर जाण्याची इच्छा असेल त्यांच्यावर जोर जुलूम करावयाचा नाही, मजुरांनी भिक्षान्न खाऊ नये, संप कितीही लांबला तरी त्यांनी दृढ रहावे आणि स्वतः जवळचे पैसे संपले तर इतर मजुरी करून पोटास मिळवावे। या अटी पुढाऱ्यांनी समजून घेतल्या व त्या त्यांनी मान्य केल्या। मजुरांची जाहीर सभा झाली व तीत त्यांनी ठराव केला की आपली मागणी मान्य झाल्याखेरीज किंवा तिच्या युक्तायुक्ततेचा तपास करण्यासाठी पंच नेमले गेल्याखेरीज आपण कामावर जाणार नाही. या संपामध्ये श्रीयुत वल्लभभाई व श्रीयुत शंकरलाल बँकर यांची मला खरीखुरी ओळख झाली असे म्हणता येईल. श्रीमती अनुसयाबाईंचा माझा परिचय यापूर्वी चांगला झाला होता. संपवाल्यांची सभा रोज नदीकिनारी एका झाडाच्या छायेमध्ये भरू लागली. त्या सभेला रोज शेकडो मजूर हजर राहत. मी रोज त्यांना त्यांच्या प्रतिज्ञेचे स्मरण करून देत असे व शांती पाळण्याची आवश्यकता समजावून देत असे. ते आपला एक निश्चयाचा बावटा घेऊन शहरातून मिरवणूक काढीत व या मिरवणुकीनिशी सभेला येत. हा संप 21 दिवस चालला. या मुदतीत मी वेळोवेळी गिरणी मालकांबरोबर वाटाघाट करीत असे व न्याय देण्याबद्दल त्यांना विनवीत असे. आमच्यातही निश्चय म्हणून काही पाहिजेच ना. आमचा व आमच्या मजुरांचा संबंध पिता पुत्रांप्रमाणे असायचा. त्यांच्या आड कोणी आल्यास आम्ही ते कसे सहन करावे, आमच्यामध्ये पंच ते कशासाठी, असा जबाब मला मिळत असे.